स्तोत्र संहिता अध्याय 119 ब। आपण स्तोत्र संहिता अध्याय 119 पुढे चालू ठेवूया। खेत। परमेश्वर माझा वाटा आहे, तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे। मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे। आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर। आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळविली। मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली। मी विलंब लाविला नाही। दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकार स्मरण करावयास मी मध्यरात्री उठतो। तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी सोबती आहे। हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे। तू आपले नियम मला शिकीव। थेत। हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे। विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे। मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे। तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस। तुझे नियम मला शिकीव। गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे, तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन। त्यांचे मन कठीण झाले आहे। मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे। मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो। सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौलवान आहे। योद। तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले। तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे। तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करीतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरिली आहे। हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पीडिले आहे हे मी जाणतो। तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे। माझ्यावर करुणा कर, म्हणजे मी जगेन, कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे। गर्विष्ठ फजित होवोत, कारण त्यांनी लबाडीने मजवर अन्याय केला आहे। मी तर तुझ्या विधींचे मनन करीन। तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील। मी लज्जित होऊ नये, म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे। काफ। तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकुळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरितो। तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत। तू माझे सांत्वन केव्हा करिशील असे मी म्हणत आहे। धुरात ठेविलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही। तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत। माझ्या पाठीस लागणाऱ्यांना तू कधी शासन करिशील। गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविले आहेत, ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत। तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत, ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत। तू मला सहाय्य कर। त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला, तरी मी तुझे विधी सोडिले नाहीत। तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन। लामेद। हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे, तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे। तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे। तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत। तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता। तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे। मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे। दुर्जन माझा नाश करावयास टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन। सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे। मेम अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करीतो। तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सूज्ञ करीतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत। माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करीतो। वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळीतो। तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो। तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे। तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात। तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करीतो। नून तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे। मी फार पिडलो आहे, हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर। तुझे निर्णय मला शिकीव। मी आपला जीव नेहमी मुठीत धरू नाही, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडिला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही। तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारिले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो। तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे।